लगा कर देख लो कितना लगा सकते हो पहरा, मन को महकने से कैसे रोकोगे, मन तो कस्तूरी ठहरा। कैसे हो दोस्तों, उम्मीद करते हैं आप सब ठीक होगे और हमेशा की तरह खुश होगे। और किसी भी प्रॉब्लम को फेस करते वक्त हमेशा ये बात याद रखी जाए कि आप कभी भी उस बात से इतना भी निराश ना हो, क्योंकि प्रॉब्लम्स कुछ दिनों के लिए होती है, कुछ समय के लिए होती है, उसके बाद वो चली जाती है। तो उसका डिप्रेशन खुद पे ना आए या उसका कुछ गलत असर खुद के माइंडसेट पर ना पड़े, बस इस बात का ध्यान रखिए और ज़िंदगी में ऐसे ही आगे बढ़ते रहिए, खुश रहिए, मुस्कुराते रहिए। सबसे पहले तो एक छोटी सी बात कहना चाहूँगी आप सबसे, जो मेरे पॉडकास्ट को सुनने वाले लोग दोस्त मेरे, वो सारे दोस्त जो अदर स्टेट से बिलोंग करते हैं, जो कुछ भी मैं मराठी में कुछ कभी कभी कोई कविता या कोई मराठी कंटेंट लेकर जब पॉडकास्ट बनाती हूँ, तो वो पॉडकास्ट को वो समझ नहीं पाते हैं, पर फिर भी वो तहे दिल से मुझे अप्रिशिएट करते हैं। तो ये सुनकर, ये सोचकर, उनके जो मुझे DM यानी डायरेक्टली वो मैसेज करते हैं मुझे, तो उस पर से पता चलता है कि वो मराठी कंटेंट भी सुनना पसंद करते हैं, वो उस मराठी कंटेंट को भी पसंद करते हैं, जबकि वो उन्हें समझ में नहीं आता। तो उन सभी दोस्तों के लिए मैं तहे दिल से शुक्रिया कहना चाहूँगी। ऐसे ही साथ देते रहिए, ऐसे ही सपोर्ट करते रहिए, मैं और बनाती रहूँगी पॉडकास्ट और कोशिश करूँगी कि हिंदी में भी मैं उतने ही अच्छे तरीके से बना पाऊँ। तो अब एक मराठी कंटेंट आप सबके सामने रखने की कोशिश कर रही हूँ, जो लोग मराठी समझते हैं वो तहे दिल से इसे आगे शेयर करिएगा। सो मेरा इस बार का टॉपिक ये है कि एक बहुत अच्छा आर्टिकल था, मुझे ऐसा लगता है कि मुझे इस बारे में कुछ बोलना चाहिए। सो नीरजा मैम जो बहुत अच्छे से लिखती है, जो खरंच खूब छान लिखतात, खूप चांगल्या लेखिका आहेत, आपण सगळे त्यांना ओळखतो, तर त्यांनी ते आर्टिकल लिहिले आणि त्या आर्टिकलचं टायटल असं आहे, पुस्तके स्फोटक होतात तेव्हा। म्हणजे नॉर्मली आपण सगळेजण म्हणतो की मला वाचायला आवडतं, मला पुस्तकं आवडतात, पुस्तकांमध्ये एक वेगळीच दुनिया असते, ह्या पुस्तकावर वाचन संस्कृतीवरती खूप साऱ्या कविता लिहिल्या गेल्या आहेत, खूप जणांना पुस्तकांचा संग्रह करायला आवडतं। तर त्याच्यावरतीच मला असं वाटलं की हे पॉडकास्ट मी सगळ्या पुस्तकप्रेमींना समर्पित करावं आणि त्या हेतूने मी ते आर्टिकल तुमच्या सगळ्यांशी शेअर करते। तर ते आर्टिकलमध्ये नीरजा मॅम असं बोलताय, असं लिहिताय की त्या त्यांच्या काही बाल अनुभव त्याच्यामध्ये शेअर करताय, किंवा पुस्तक वाचताना त्यांना जो काही अनुभव आलाय तो त्या आपल्या सगळ्यांशी लिखाणाच्या माध्यमातून शेअर करताय। सो चला बघूया आपण की त्यांनी काय लिहिलंय। तर असं लिहिताय, मी जेव्हा इंग्रजी हा विषय घेऊन पदवी मिळवायची असं ठरवलं तेव्हा पहिलं पुस्तक बाबांनी हातात दिलं ते चार्ल्स डिक्सनचं टेल ऑफ टू सिटीज, फ्रेंच राज्यक्रांतीवर आधारलेल्या या कादंबरीच्या सुरुवातीलाच डिक्सन म्हणतो, इट वॉज द बेस्ट ऑफ टाइम, इट वॉज द वर्स्ट ऑफ टाइम, इट वॉज द एज ऑफ विजडम, इट वॉज द एज ऑफ फुलिशनेस, इट वॉज द सीजन ऑफ लाईट, इट वॉज द सीजन ऑफ डार्कनेस, इट वॉज द स्प्रिंग ऑफ होप, इट वॉज द विंटर ऑफ डिस्प्रेयर, वी हॅड एव्हरीथिंग बिफोर अस, वी हॅड नथिंग बिफोर अस, इन शॉर्ट द पिरियड वॉज सो फार लाईक प्रेझेंट पिरियड। 18व्या शतकातला असा हा काळ पुढे प्रत्येक शतकात येत राहणार आहे याची जाणीव करून देणारी ही कादंबरी आपल्या संग्रहालयात असणं ही अभिमानाची गोष्ट समजली जायची तेव्हा। या कादंबरी बरोबरच हातात पडली ती मॅक्झिम गोर्कीची मदर ही कादंबरी। कार्ल मार्क्सच्या दास कॅपिटल या पुस्तकाने रशियात क्रांती घडवली होती आणि कामगारांची पिळवणूक करणारी व्यवस्था उलटवली होती। अशा पुस्तकाचं भय भांडवलदार आणि हुकुमशहा यांची राज्यव्यवस्था असलेल्या कोणत्याही देशात स्फोटकापेक्षा जास्त वाटत असतं। रशियन राज्यक्रांती होण्याच्या काळाची पार्श्वभूमी असलेल्या या कादंबरीतला नायक पावेल आणि त्याच्याबरोबर काम करणारी लोकही याच विचारांनी प्रभावित झालेली होती. पावेलची आई निलोवना ही कारखान्यात काम करणारी साधी आणि श्रमिक स्त्री असली तरीही मुलाच्या कामात त्याला मदत करत होती. आपला मुलगा वेगळा विचार करतो आहे. वर्ग व्यवस्थेनं केलेल्या शोषणाविरुद्धात आणि शोषित वर्गाच्या भल्यासाठी लढतो आहे याचा सार्थ अभिमान वाटणारी ही आई त्यांना तयार केलेली जनजागृतीसाठीची पत्रके शासनाच्या नजरेत न येता सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताना दिसतेच. पण त्याला शिक्षा झाल्यावरही त्यांना न्यायालयात व्यक्त केलेले विचार छापून आणून लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी जीवाचं रान करते. कारण पावेल आणि त्याच्या बरोबर असलेले सारेच या लढ्यामार्फत गरिबांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याच्या दिशेनं पाऊल टाकतायत याचं भान या आईला होतं. अशा अनेक आई स्वातंत्र्य लढ्याच्या काळात आपल्याकडेही होत्या. आम्ही लहान असताना आमचे आई वडील ज्याप्रमाणे साने गुरुजींचं श्यामची आई हे पुस्तक आमच्या हातात ठेवायचे तसेच गोरखीची ही आई देखील वाचायला द्यायचे. कारण केवळ आपल्या देशातच नाही तर आजूबाजूच्या सगळ्या देशात नेमकं काय चाललं आहे, कोणत्या परिस्थितीत लोक राहतायत, वेगवेगळ्या पातळीवर कसं शोषण होतंय आणि त्याविरुद्धात तरुण मुलं कशी लढतायत हे आम्हाला कळावं आणि आम्ही त्यावर विचार करावा असं त्यांना वाटायचं. ज्याप्रमाणे आपल्या देशातील क्रांतिकारकांच्या गोष्टी वाचून ऊर अभिमानानं भरून यायचा त्याचप्रमाणे या गोष्टीही मनात प्रफुल्लिंग चेतवायच्या. छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग याचप्रमाणे वॉल्टेयर, रुसो, लेनिन यासारखे लोक आपले आप्त वाटायचे. त्या त्या काळात आणि वेगवेगळ्या परिस्थितीत तयार झालेले हे नायक केवळ प्रतिमा पूजनासाठी नसतात तर त्यांचे विचार आपल्या मनात रुजवून त्यानुसार वागण्यासाठी असतात याचा पाठ घरात दिला जायचा. आज परिस्थिती बदलली आहे. सारेच चरित्र नायक प्रतीक झाले आहेत आणि प्रत्येक समाजाच्या अस्मिता झाल्या आहेत. मग ते गौतम बुद्ध असोत, छत्रपती शिवाजी महाराज असोत, महात्मा ज्योतिबा फुले असोत, लोकमान्य टिळक असोत की बाबासाहेब आंबेडकर असोत, त्यांनी नेमकं काय काम केलं आहे, कोणत्या विचारधारा मांडल्या आहेत त्या समजून न घेता स्वतःला त्यांचे शिलेदार म्हणून घेणारे लोक रोज नव्यानं तोडफोड करताना, पुस्तकं जाळताना दिसतात. कोणाच्या तरी हातातलं बाहुलं बनलेले हे कार्यकर्ते त्यांच्या नेत्यांनी आदेश दिला की कोणताही विचार न करता आपल्या तलवारी आपल्या काठ्या लाठ्या घेऊन सुसट सुटतात आणि विचारी लोकांना ठोकून काढतात. त्यांना या लोकांच्या कामाविषयी काहीच माहीत नसतं. आपण केलेली हिंसक कृती नेमकी का केली आहे याचं उत्तर त्यांच्याकडे कधीच नसतं. ज्या देशातील बऱ्याच लोकांना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यातला नेमका फरक माहिती नाहीये त्यांच्याकडून आणखीन काय अपेक्षा ठेवणार आपण. पण लोकशाही देशात शासन आणि बुद्धिवंत या पलीकडे विचार करतात असं आपण मानत असतो. त्यामुळे एखाद्या विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून किंवा न्यायदानाच्या खुर्चीत बसलेल्या न्यायाधीशाकडून आपल्या काही एक अपेक्षा नसतात. कारण त्या खुर्चीपर्यंत पोहोचणारी व्यक्ती विचारी आणि विवेकाची कास धरणारी असणारच असं आपण गृहीत धरलेलं असतं. पण आजच्या काळात जेव्हा एखाद्या न्यायाधीशालाच एखाद्या माणसाच्या घरात सापडलेली पुस्तकं स्फोटक वाटत असतील तर त्या देशाचा बुद्ध्यांक नेमका काय आहे किंवा तो देश लोकशाहीकडून नेमका कोणत्या प्रवासाला निघाला आहे याचा विचार करावा लागेल आपण सर्वांना. मला आठवतं पुणे विद्यापीठातून MA करत असताना अमेरिकन आणि युरोपियन साहित्यासाठी लावलेली पुस्तकं मिळवण्यासाठी पुण्याच्या इंटरनॅशनल बुक स्टॉल आणि पीपल्स बुक हाऊस मध्ये आमचा डेरा पडलेला असायचा. मी हॉस्टेलमध्ये राहत असताना मिळणाऱ्या पॉकेट मनीमधले पैसे वाचवून अनेक पुस्तकं विकत घेतल्याचं मला आठवतंय. यात DH लॉरेन्सच्या सँड अँड लवर्स, रेनबो लेडी चॅटरलीज लवर, दोस्तो विस्कीच्या क्राईम अँड पनिशमेंट, इडियट, ब्रदर कारामोजाव, तर टॉलस्टॉयच्या अना कॅरेनिना, रिजेक्शन आणि वॉर अँड पीस अशा गाजलेल्या कादंबऱ्या होत्या. या सगळ्या कादंबऱ्यांसोबत वर्ग, जात, लिंग यावर आधारित भेदाविरोधात लढा देणाऱ्या लोकांनी लिहिलेल्या कथा, कविता, कादंबऱ्या, वैचारिक पुस्तकं, तसेच मनुस्मृती, वेद, संत साहित्य, बायबल, कुराण किंवा या साऱ्यांची चिकित्सा करणारे चार्वाक, सेक्रेटरीज, निचे यासारख्या विचारवंतांनी लिहिलेली पुस्तकं चांगले लेखक आवर्जून वाचत होते, संग्रही देखील ठेवत होते. 19व्या तसेच 20व्या शतकातले आणि आजच्या काळात लिहिणारे अनेक लेखक आपण सतत वाचत असतोच, कारण हे सगळे आपल्यासोबत असावेसे आपल्याला वाटतात. गंभीर लेखन करणारा कोणताही लेखक हा तुम्हाला वाढवत असतो, विचारी बनवत असतो, मग तो तुमच्या देशातला असो की पाश्चिमात्य किंवा पौर्वात्य देशातला असेल. दुसऱ्या देशात झालेल्या युद्धाशी आपला काय संबंध असं जर युरोपामधल्या वाचकांनी म्हटलं असतं, तर मग रामायण महाभारतात झालेली युद्ध ही भारतातली आहेत याचा अभ्यास करण्याची काय गरज, ती वाचायची तरी काय गरज, असं तिथले कुणी न्यायाधीश सहज म्हणू शकले असते. बुद्ध आमच्या देशात नाही जन्मला म्हणून त्याचं तत्वज्ञान आम्हाला मान्य नाही असं म्हणत तालिबानी प्रवृत्तीच्या लोकांनी बुद्धांच्या मूर्त्या फोडल्याच की उद्या सिमॉन द ब्रोवर किंवा बेटी फ्रीडन यांचा स्त्रीवाद हा पाश्चिमात्य स्त्रीवाद आहे, तो भारतात काय कामाचा, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण आपली तर मनुवादी व्यवस्था, या व्यवस्थेविरोधात जाणारा हा स्त्रीवाद तुम्ही अभ्यासलात तर तुम्ही आपल्या पारंपरिक व्यवस्थेच्या विरोधात जाता आहात, असंही आरोप होऊ शकतो. एकूणच कोणत्याही व्यवस्थेला जाब विचारणारी पुस्तकं या जगात माणूस लिहिता झाला त्या काळापासून लिहिली जात होती आणि ती वाचलीही जात होती. त्यांच्या विरोधात असलेले लोक आणि तिथली शासन व्यवस्था या लेखकांना वेगवेगळ्या प्रकारची शिक्षाही देत होते. आपल्याच देशातील तुकारामांचे अभंग इंद्रायणीत बुडवल्याचं आपण ऐकलं आहे. अर्जेंटिनामध्ये 70-80च्या दशकात हुकुमशाही राजवट असतानाच्या काळात एका युवकाच्या हातात द रेड अँड ब्लॉक या शीर्षकाचं पुस्तक सापडलं म्हणून त्याला कम्युनिस्ट ठरवून शिक्षा करण्यात आल्याचा उल्लेख लीळा पुस्तकांच्या नितीन रिढे यांच्या पुस्तकात आला आहे. त्या काळात सरकारच्या भयानं अनेक लोकांनी आपल्याकडची कित्येक पुस्तकं शौचालयात जाळून टाकल्याच्या कहाण्या सांगितल्या जातात. ज्या रशियात क्रांती झाली होती त्याच देशात पुढे फॅसिस्ट नेत्यांच्या काळात कित्येक लेखकांना तुरुंगात डांबल्या गेल्याच्या कथा आपण वाचल्या आहेत. अशा लेखकांनी लिहिलेली ही पुस्तकं भाषिक चौकटीत कधीच अडकली नाही, ती अनुवादाच्या रूपानं जगभरात पोहोचली. हे असे अनेक लेखक लेखिका व्यवस्थेला जाब विचारत होते, आपल्या लिखाणानं आणि विचारांनी क्रांती घडवून आणत होते. म्हणून तर एक विचारी आणि विवेकी समाज घडत होता. हे असे अनेक लेखक आणि त्यांची पुस्तकं याविषयी आपल्या प्राध्यापक, डॉक्टर, वकील, न्यायाधीश अशा बुद्धिमान लोकांनी नक्कीच ऐकलं असेल. अगदी राजकारणात असलेल्या लोकांचंही पूर्वीच्या काळात थोडंफार वाचन असायचं. स्वातंत्र्यपूर्व काळातील आणि नंतरच्या काही वर्षातील राजकीय नेत्यांना वाचनाची आवड होतीच, पण लिहिणाऱ्यांविषयी आत्मीयता आणि आदरही होता. पंडित जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण, पी व्ही नरसिंहराव यांच्या सारखे अभ्यासू आणि वाचणारे राजकीय नेते आज हाताच्या बोटावर मोजण्या एवढेही नाहीत, हे मात्र खेदानं नमूद करावं असं वाटतंय. काही सन्माननीय अपवाद वगळता आज नोकरशाहीतील उच्चपदी असलेल्या उच्चशिक्षित लोकांचंही वाचन कितपत असेल हा सुद्धा अभ्यासाचा विषय आहे. अशा परिस्थितीत अचानक एक दिवस वॉर अँड पीस, मग ते टॉलस्टॉयचं असेल की त्यांच्या सारख्या नावाने आणखीन कोणत्या लेखकाने लिहिलेलं असेल, किंवा दास कॅपिटल घरात सापडलं म्हणून देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याचं सांगितलं जात असेल, तर आश्चर्य वाटायला नको. आपल्याकडे न्यायव्यवस्था ही नेहमी डोळ्यावर पट्टी बांधलेली दाखवली जाते. पण असं असलं तरी आपल्या या न्यायव्यवस्थेनं आजवर अनेक विचारी आणि विवेकाची कास धरणारी निकाल दिली आहेत. गेल्या 70 वर्षातील महत्वाचे निकाल पाहिले तर ते आपल्या लक्षात येतील. अर्थात या व्यवस्थेतही माणसंच काम करत असतात, त्यामुळे त्यांची लहानपणापासून झालेली वाढ, विचार करण्याची पद्धत या गोष्टी कळत न कळत त्यांच्या सार्वजनिक आणि प्रशासकीय जीवनात काम करत असतात. उदाहरणार्थ तुमच्या मनात जर धर्म, वर्ग, जात, वर्ण, लिंग व लिंगव्यवस्थेविषयी काही पूर्वग्रह असतील तर हीच व्यवस्था अनेकदा मजेशीर आर्ग्युमेंट्सही करते. मला आठवतं काही वर्षापूर्वी एक घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात आले होते. एका स्त्रीच्या नवऱ्याची बदली अंदमानला झाली आणि त्या स्त्रीनं तिचं करिअर सोडून त्याच्याबरोबर अंदमानला यावं असा नवऱ्याचा हट्ट होता. तो न जुमानल्यानं घटस्फोटाची केस दाखल झाली होती. त्यावेळी आमचे भारतीय संस्कृतीत वाढलेले न्यायाधीश म्हणाले होते, राम 14 वर्ष वनवासाला गेला तेव्हा कसलाही विचार न करता सीता जशी त्याच्या मागे गेली तसं तुम्ही अंदमानला नवऱ्याबरोबर जायला हवं, कारण हीच आपली संस्कृती आहे. संस्कृती ही भ्रमक कल्पना मनात बाळगून असलेल्या लोकांना संस्कृती म्हणजे शोषण नाही तर सर्वार्थाने वाढवणं असतं ही कल्पना नसते. संस्कृती ही शिल्प, संगीत, चित्र अशा विविध कला, वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य, लोककला, विज्ञान, तत्वज्ञान इत्यादीतून व्यक्त होत असते. तुम्ही करत असलेलं वाचनही या संस्कृतीचाच एक भाग असतो. आज याच कला, हीच पुस्तकं एखाद्या बॉम्बपेक्षा स्फोटक ठरायला लागली तर उद्या सर्वच विद्यार्थ्यांनी वाचावी अशी सॅक्रेटिसपासून ते कार्ल मार्क्स, एंजल, निच्छेचं नाही तर फुले, आंबेडकर इत्यादी लेखकांची पुस्तके देखील विद्यापीठाच्या ग्रंथालयातून गायब होण्याची शक्यता आहे. ज्या काळात आपण काय वाचावं, काय लिहावं हे शासन व्यवस्था किंवा न्याय व्यवस्था ठरवायला लागते, त्या काळात एका लोकशाही देशाचे नागरिक म्हणून आपण जागृत व्हायला हवं. या सगळ्याविषयी आपल्याला काय वाटतं याविषयी बोलायला हवं. अल्बर्ट कामून त्याच्या रिबेल या पुस्तकात सुरुवातीलाच म्हटलंय, टू कीप क्वाइट इट टू अलाव युअर सेल्फ टू बिलीव्ह दॅट यू हॅव नो ओपिनियन्स, दॅट यू वॉन्ट नथिंग अँड इन सर्टन केसेस इज अमाउंट्स टू रिअली वेस्टिंग नथिंग. आपल्या खाजगी तसेच सामाजिक किंवा राजकीय आयुष्यातही आपल्याला पटत नसलेल्या गोष्टींविरोधात तोंड उघडणं हे कायम तितकंच महत्त्वाचं असतं. कधीकधी माणसं जपताना आणि कधीकधी आपले हितसंबंध जपताना आपण आपल्याला नेमकं काय वाटतं, काय म्हणायचं आहे हे विसरून जातो आणि एक क्षण असा येतो की आपण केवळ मान डोलावणारा नंदीबैल होऊन जातो, विचार करायचं थांबतं. एवढंच नाही तर आजूबाजूला चाललेल्या चुकीच्या गोष्टींना अप्रत्यक्षपणे पाठिंबाही आपण द्यायला लागतो. आपल्याला काही मतं असू शकतं हे विसरून जातो आपण. ते विसरायचं नसेल तर वाचत राहणं, चर्चा करत राहणं महत्त्वाचं आहे आणि त्याबरोबरच आपलं एक ठाम विधान करणंही गरजेचं आहे. वारंवार माणुसकीविषयी बोलणाऱ्या पण आतून जनतेला सतत असुरक्षिततेच्या छायेत ढकलणाऱ्या, त्यांनी काय खावं, काय ल्यावं, काय पाहावं आणि काय वाचावं हे ठरवताना त्यांचं दमन करू पाहणाऱ्या व्यवस्थेला प्रश्न विचारणारी पुस्तकं आणि माणसं जर संपून गेली तर आपल्या बाजूनं, आपल्या प्रश्नांच्या बाजूनं उभं राहण्यासाठी पुढील काळात कोणीही शिल्लक राहणार नाही हे ध्यानात घ्यायला हवं. तर मित्रांनो, हे होतं ते आर्टिकल. मनाला भिडलं आणि म्हणून तुम्हा सगळ्यांशी शेअर करावं असं वाटलं. तुम्हाला या आर्टिकलबद्दल काय वाटतंय तुम्ही मला व्हॉइस मेसेज करून कळवू शकता. तोपर्यंत मी तुमच्या व्हॉइस मेसेजेसची वाट बघते. या व्यतिरिक्त तुम्हाला माझे पॉडकास्ट कसे वाटत आहे हेही तुम्ही मला व्हॉइस मेसेजमधून करू शकता. आवडत असेल तर हे पॉडकास्ट जे माझं चॅनल आहे कस्तुरी मन, याला फेवरेटमध्ये ॲड करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत जातील. आणि काही लोकांनी मला असं सांगितलं की तुमच्याला आम्हाला कमेंट करता येत नाही आहे किंवा काय प्रतिसाद नाही देता येते. सो anchor.fm हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा, जेणेकरून तुम्हाला तुम्ही मला फेवरेटमध्ये ॲड केल्याच्यानंतर नोटिफिकेशन येत राहतील. सो तोपर्यंत असेच हसत रहा, वाचत रहा, जे वाचले ते इतरांशी शेअर करत रहा, म्हणजे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल, समोरच्याच्या ज्ञानामध्ये भर पडेल. या व्यतिरिक्त खुश रहा, हॅपी रहा. भेटूया लवकरच पुढच्या एपिसोडमध्ये.